भाग दोन यशायाना 25वा अध्याय व 18 ते 21 वचन, इब्रिकरास पत्र 4:12 वचन, स्तोत्रसंहिता 19:6-10 वचन, परमेश्वरना देवना वचन, आपला बायबल में हेदाला मिळ आणि देवना बदल, देवना रास्ता दाखव.